इट्स 93.5 रेड एफएम वर 8:04 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. इतिहासाबद्दल बोलायचं आहे आज आपल्याला. फिलहाल टाइम है आज के दिन क्या हुआ था इतिहास में ये जानने का. आज बुधवार 6 जुलै 2016 आजची तारीख आणि आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर विनायक महादेव दांडेकर यांचा 1920 साली साताऱ्यात जन्म झाला होता. एक दिग्गज पर्सनॅलिटी सलाम त्यांच्या कार्याला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचा जन्मही आजच्याच दिवशी 1946 झाला होता. आजच्याच दिवशी प्रसिद्ध गायक बालमुरली कृष्णन यांचाही जन्म झाला होता 1930 साली आणि आचार्य प्रफुल्लचंद्र रॉय यांचं दुःखद निधन आजच्याच दिवशी 1944 साली झालं होतं. आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. या दिनाला सलाम करत मॉर्निंग नंबर वन मध्ये थोडाच वेळात हसी फ्रॉम हमारी अधूरी कहानी सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.